आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्या कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. उद्या 75व्या संविधान दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि 4 दिवसात 2 लाख शेतकऱ्यांनी घेतला एग्रोव्हिजन या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचा लाभ. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. लोकसभेत सुरुवातीला दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, शेख नुरुल इस्लाम आणि माजी खासदार एम लॉरेन्स, एम पार्वती आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर तहकूब झालेलं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी समूहावरच्या कथित लाचखोरी प्रकरण आणि उत्तर प्रदेशातल्या संभल इथल्या हिंसाचार प्रकरणावरून सभागृह डोक्यावर घेतलं. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेतही अदानी उद्योग समूहावर झालेल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली होती. ती अध्यक्षांनी फेटाळून लावली. हा प्रस्ताव अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार नसल्याचं कारण त्यांनी यावेळी दिलं. भारतीय संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत असून संसद सदस्यांनी लोकांसमोर उच्च आदर्श प्रस्थापित करावेत अशी अपेक्षा धनखड यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी राज्यसभेचे दिवंगत सदस्य सीताराम येचुरी, गुरुचरण कौर, धरमपाल सबरवाल, ज्ञानप्रकाश पिलानिया, धनेश्वर मांझी, प्रवतकुमार संमतराय यांना आदरांजली वाहण्यात आली. संविधान दिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही. अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 महत्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे. वायुयान, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे, बंदरे आदी विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अधिवेशन सुरू होण्याआधी ते आज माध्यमांशी बोलत होते. संसदेतल्या वेळेचा उपयोग देशाची प्रतिष्ठा जगात वाढवण्यासाठीच करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर संविधान सभेतल्या वादविवादापासून प्रेरणा घेत सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचारांचं पालन करावं असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं. सभागृहाच्या सकारात्मक आणि रचनात्मक वादविवादाच्या परंपरेत सर्व खासदार भर घालतील अशी अपेक्षा व्यक्त करत संसदेच्या शिष्टाचाराचे उच्च आदर्श खासदारांनी प्रस्थापित करावेत असं बिर्ला म्हणालेत. संविधानाचा सन्मान हा संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानापुढे नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज देखील या कार्यक्रमात आपण संविधानाची शपथ घेऊन संविधानाप्रती एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिलं असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं. अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती रेल्वे कर्मचारी संघटना यांच्या वतीनं नागपूरच्या अजनी रेल्वे मैदानात आज आणि उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रेल्वेत केलेल्या सुधारणांची त्यांनी माहिती दिली. रेल्वेच्या खासगीकरणाबाबत ते म्हणाले,
मैंने रेल्वे के प्रायव्हेटायझेशन के विषय में मैं और मेरे से पहले माननीय पीयूष गोयल जी दोनों ने पार्लियामेंट के फ्लोर पे कहा है कि रेल्वे के प्रायव्हेटायझेशन का कोई प्रश्न नहीं उठता. रेलवे भारत की रीढ़ की हड्डी है, रेलवे भारत की लाइफलाइन है, इसको हमें और मजबूत बनाना है. और इसीलिए प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने रेलवे का बजट 35-40 हजार करोड़ होता था, आज उससे बढ़ा के 2.5 लाख करोड़ रुपए बनाया है.
2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात 5 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती ही पारदर्शक पद्धतीनं झाल्याचं देखील वैष्णव म्हणालेत. रेल्वे भरतीकरिता वार्षिक कॅलेंडर सुद्धा रेल्वेनं पहिल्यांदाच तयार केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून त्यात पक्षाचा विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत 132 जागा जिंकत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. 14व्या विधानसभेचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांना दिली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्य तिथीनिमित्त आज कराड इथं प्रीतिसंगम या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिवादन केलं. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शावर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत त्या चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. उद्याच्या संविधान दिनानिमित्त आज नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉक्टर मनसुख मांडवीय, पियुष गोयल, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, गजेंद्र सिंह शेखावत, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार आणि ऑलिम्पिकमध्ये खेळलेले क्रीडापटू सहभागी झाले होते. त्याखेरीज राष्ट्रीय छात्र सेनेचे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. उद्या 75व्या संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं.
75 वर्ष पूरा होने पर संविधान दिवस बहुत अच्छी तरह से मनाया जाएगा. संविधान सदन में दोनों सदन के सदस्यों के साथ देश के महामहिम आदरणीय राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी वहां एड्रेस करेंगे और साथ साथ में कुछ महत्वपूर्ण डॉक्यूमेंट्स हम रिलीज करने वाले हैं. संविधान से जुड़े हुए कई चीजें प्रकाशित होने वाले हैं. संविधान का किताब जो है वो मामूली एक किताब नहीं है. उस किताब के अंदर में जो चित्र है, जो वर्णन किया गया है और जो मूल भाव है उसको जनता तक ले जाने का प्रयास हम सबको करना है.
आमचं संविधान आमचा स्वाभिमान असं वर्षभर चालणाऱ्या अभियानाचं घोषवाक्य असणार आहे. दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती समिती भारतीय खाण ब्युरोद्वारा उद्या नागपूर इथं आयबीएम मुख्यालयात सकाळी 11 वाजता 75व्या संविधान दिन साजरा होणार आहे. वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात संविधान जागृती रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर व्याख्यानाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात देखील संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांच्या अमरावतीस्थित निवासस्थानी आज राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सदिच्छा भेट दिली. अरुण अडसड यांच्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बागडे यांनी ही भेट दिल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे. मागील 4 दिवसांपासून पीडीकेव्ही मैदान दाभा इथं सुरू असलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचा आज समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर अरुणाचल प्रदेशचे कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय, दुग्ध विकास, मत्स्यपालन, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गॅब्रिएल वांगसू यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते अॅग्रो स्पेक्ट्रम या अॅग्री इंडस्ट्रीवर आधारित मासिकाचं प्रकाशन करण्यात आलं. अॅग्रोव्हिजनच्या आयोजनात सहभागी व्यक्तींचा तसंच प्रगतिशील शेतकरी पुरस्कार आणि निबंध स्पर्धांच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा अशा अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली. 2 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेट देत नवनवीन तंत्रज्ञान, विविध कार्यशाळांच्या माध्यमातून मिळालेल्या उपयोगी माहितीचा लाभ घेतल्याबद्दल गडकरी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हवामान. मागील 24 तासात गोंदिया इथं सर्वात कमी 12.5°C इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर नागपूर इथं किमान तापमान 13° C इतकं नोंदवण्यात आलं. विदर्भातील सर्वाधिक कमाल तापमान अमरावती इथं 31° C इतकं नोंदवण्यात आलं. भारतीय सैन्य दलाची दुसरी फळी म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी दिवस काल अनेक महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. एनसीसी स्थापना दिनानिमित्त वर्धा जिल्ह्याच्या देवळी इथल्या SSNJ महाविद्यालयात कविता, प्रश्नमंजुषा, साहस आणि अर्थापार प्रशिक्षणावर आधारित स्पर्धांचं एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आलं होतं. पंचवार्षिक पशुगणनेस आज प्रारंभ झाला. 28 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम चालणार असून त्यासाठी 3000 कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्षांनी अशी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबविली जाते. मागील पशुगणना 2019 झाली होती. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी आणि निधीची उपलब्धता करणं सोयीचं ठरणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ. दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि उद्या 75व्या संविधान दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.